थेसलनिकाकर रस पहिले पत्र अध्याय 2. बंधूनो, तुम्हामध्ये आमच्या येणे व्यर्थ झाले नाही हे तुम्हासही माहीत आहे. परंतु पूर्वी फिलिपाईत आम्ही दुःख भोगून व अपमान सोसून हे तुम्हास माहीतच आहे. मोठा विरोध असता देवाची सुवार्ता तुम्हास सांगण्याचे धैर्य आपल्या देवाकडून आम्हास मिळाले. कारण आमचा बोध फसवण्याने अथवा अशुद्धपणा ह्यातून निर्माण झालेला नसून कपटाचा नव्हता, तर सुवार्ता आमच्यावर सोपवून देण्यास देवाने आम्हास पारखून पसंत केल्यामुळे आम्ही ती सांगतो. आम्ही मनुष्यांना खुश करण्यासारखे न बोलता आमची अंतकरणे पारखणारा देव हा ज्यामुळे खुश होईल तसे बोलतो. कारण आम्ही खुशामत करणारे भाषण कधी करत नव्हतो हे तुम्हास माहीत आहे. तसेच लोभ ठेवून ढोंगीपणाने वागलो नाही देव साक्षी आहे. आम्ही ख्रिस्ताचे प्रेषित असल्यामुळे जरी आम्हास आपला विशेष अधिकार चालवता आला असता तरी आम्ही मनुष्यापासून तुम्हापासून किंवा दुसऱ्यापासून गौरव मिळवण्याची खटपट करीत नव्हतो, तर आपल्या मुलाबाळांचे पालन पोषण करणाऱ्या आईसारखे आम्ही तुम्हामध्ये सौम्य वृत्तीचे होतो. आम्हास तुमच्याविषयी कळकळ वाटत असल्यामुळे आम्ही तुम्हास केवळ देवाच्या सुवार्थेचे दानच देण्यास नव्हे तर तुम्हावरील आमच्या अत्यंत प्रीतीमुळे तुम्हाकरिता आपला जीवही देण्यास तयार होतो. बंधूनो, आमचे श्रम व कष्ट याची आठवण तुम्हास आहे. तुम्हातील कोणाला आमचा भार होऊ नये म्हणून आम्ही रात्रंदिवस उद्योग करून तुम्हापुढे देवाच्या सुवार्थेची घोषणा केली. तुम्हा विश्वास ठेवणाऱ्यात आम्ही पवित्रेने नीतीने व निर्दुष्टने कसे वागलो याविषयी तुम्ही साक्षी आहात व देवही आहे. तुम्हास ठाऊकच आहे की पिता आपल्या मुलांना करतो तसे आम्ही तुम्हापैकी प्रत्येकाला बोध करीत धीर देत व आग्रहपूर्वक विनंती करत सांगत होतो की जो देव आपल्या राज्यात व गौरवात तुम्हास पाचारण करीत आहे त्या शोभेल असे तुम्ही चालावे. या कारणामुळे आम्ही सुद्धा देवाची निरंतर उपकारस्तुती करीतो की तुम्ही आम्हापासून ऐकलेले देवाचे वचन स्वीकारले ते मनुष्याचे म्हणून नव्हे तर देवाचे म्हणून स्वीकारले आणि खरे पाहता ते असेच आहे. ते तुम्हा विश्वास ठेवणाऱ्यात कार्य करीत आहे. बंधूनो, यहुद्यातील देवाची ज्या मंडळ्या ख्रिस्त येशूच्या ठाई आहेत त्यांचे अनुकरण करणारे झाला म्हणजे त्यांनी यहुदियांच्या हातून जी दुःखे सोसली तशीच तुम्हीही आपल्या स्वदेशियांच्या हातून सोसली. त्या यहुद्यांनी प्रभू येशूला व संदेष्ट्यांनाही जीवे मारले आणि आमचा छळ करून आम्हास बाहेर घालवले. ते देवाला संतोषवित नाहीत व सर्व मनुष्याचे विरोधी झाले आहेत. परराष्ट्रीयांचे तारण व्हावे म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर बोलावे याची ते मनाई करतात. हे यासाठी की त्यांनी आपल्या पापाचे माप सर्वदा भरीत राहावे. त्यांच्यावरील देवाच्या क्रोधाची परिसीमा झाली आहे. बंधूनो, आम्ही हृदयाने नव्हे तर देहाने तुम्हापासून थोडा वेळ वेगळे झाल्याने आम्हास विरह दुःख होऊन तुमचे तोंड पाहण्याचे आम्ही फार उत्कंठेने विशेष प्रयत्न केला. यामुळे आम्ही तुम्हाकडे येण्याची इच्छा धरली. मी पौलाने एकदा नाही तर दोनदा इच्छिले परंतु सैतानाने आम्हास अडवले. कारण आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या समक्षतेत त्याच्या येण्याच्या वेळेस आमची आशा किंवा आमचा आनंद किंवा आमच्या अभिमानाचा मुकुट काय आहे तुम्हीच आहात ना. कारण तुम्ही आमचे गौरव व आमचा आनंद आहात.